दुनिया भर में साधारण अभिवादन।
Einfache Grüße auf der ganzen Welt।
अन्ना ने दुनिया की यात्रा के दौरान विभिन्न भाषाओं में नमस्ते और अलविदा कहना सीखा।
Anna lernt Hallo und Auf Wiedersehen in verschiedenen Sprachen während einer Weltreise zu sagen.
Anna सबसे पहले फ्रांस जाती है।
Anna geht zuerst nach Frankreich.
फ्रांस में अन्ना बोंजोर और ओ रवा कहती है।
In Frankreich sagt Anna Bonjour und Au revoir.
फिर वो स्पेन जाती है।
Dann reist sie nach Spanien.
स्पेन में अन्ना ओले और एडियोस सीखती है।
In Spanien lernt Anna Hola und Adios.
अगला स्टॉप जर्मनी है।
Nächster Stopp ist Deutschland.
जर्मनी में अन्ना हेलो कहती है और शूज के साथ विदा लेती है।
In Deutschland grüßt Anna Hallo und verabschiedet sich mit Tschüss.
अब वो इटली में है।
Jetzt ist sie in Italien.
इटली में अन्ना चाओ का उपयोग अभिवादन और विदाई के लिए करती है।
In Italien sagt Anna Ciao für Hallo und Auf Wiedersehen.
इटली से अन्ना जापान के लिए उड़ान लेती है।
Von Italien fliegt Anna nach Japan.
जापान में अन्ना लोगों को कोनिचिवा से बधाई देती है।
In Japan begrüßt Anna die Leute mit Konnichiwa.
वो सायोनारा के साथ जापानी में विदा लेती है।
Sie verabschiedet sich auf Japanisch mit Sayonara.
अन्ना की अंतिम गंतव्य भारत है।
Annas letzte Station ist Indien.
भारत में वो नमस्ते और अलविदा कहती है।
In Indien sagt sie Namaste und Alvida.
अन्ना यात्रा का आनंद लेती है और कई अभिवादन करती है।
Anna genießt das Reisen und die vielen Grüße.
हर अभिवादन उसके चेहरे पर एक मुस्कान लाता है।
Jeder Gruß bringt ein Lächeln auf ihr Gesicht.
जिस दिन टिम अलविदा कहना भूल गया।
Der Tag, an dem Tim vergaß, auf Wiedersehen zu sagen.
टिम को एक नया दोस्त मिलता है जब वो गलती से अलविदा कहना भूल जाता है और सही तरह से विदा लेने लौट आता है।
Tim gewinnt einen neuen Freund, als er versehentlich vergisst, sich zu verabschieden und zurückkehrt, um sich ordnungsgemäß zu verabschieden.
शीर्षक, दादी के लिए एक पत्र।
Titel: Ein Brief an Oma.
विवरण, मारिया अपनी दादी को एक दिल से लिखा पत्र लिखती है और पत्र लिखने की बारीकियों और डाक पाने की खुशी को जानती है।
Beschreibung: Maria schreibt einen herzlichen Brief an ihre Großmutter und lernt die Nuancen des Briefeschreibens und die Freude, Post zu erhalten.
Maria अपनी मेज पर बैठी थी।
Maria saß an ihrem Schreibtisch.
वो अपनी दादी के बारे में सोच रही थी।
Sie dachte an ihre Großmutter.
Maria ne socha ki wo unhe ek patr likhegi.
Maria überlegte, ihr einen Brief zu schreiben.
Usne apni patrika aur ek kalam nikali.
Sie holte ihr Briefpapier und einen Stift hervor.
Maria ne likhna shuru kiya, pyari dadi.
Maria begann zu schreiben, liebe Oma.
Usne apne school ke anubhavon ke bare mein bataya.
Sie erzählte von ihren Schulerfahrungen.
Maria ne apne doston ke bare mein bhi likha.
Maria schrieb auch über ihre Freunde.
Maria ne har shabd ko savdhani se likha.
Maria setzte sich sorgfältig mit jedem Wort auseinander.
Jab usne samapt kiya, to wo santusht mehsoos kar rahi thi.
Als sie fertig war, fühlte sie sich zufrieden.
Maria ne lifafa band kiya aur us par ek ticket chipkaya.
Maria deckte den Umschlag und klebte eine Briefmarke darauf.
Phir wo darkbox ke paas gayi.
Dann ging sie zum Briefkasten.
Maria bahut utsahit thi jab usne apna patr dala.
Maria war aufgeregt, als sie ihren Brief einwarf.
Jald hi jawab paane ka ehsaas use khush kar raha tha.
Das Gefühl, bald eine Antwort zu bekommen, machte sie glücklich.
Maria ne likhit sanchar ke moolya ko samjha.
Maria schätzte den Wert schriftlicher Kommunikation.
Patr ko uski dadi se judav ki tarah mehsoos kiya gaya.
Der Brief fühlte sich an wie eine Verbindung zu ihrer Großmutter.
Sajjan vidai ka kushal vyavahar.
Meisterhaftes Beherrschen höflicher Abschiede.
Ela aupcharik aur anaupcharik vatavaran mein vidai ki kala ka anveshan karti hai aur sanskritik sookshmtaen khojti hai.
Ella erkundet die Kunst des Abschieds in formellen und informellen Umgebungen und entdeckt kulturelle Nuancen.
Badalon ka peecha, mausam ki bhavishyavani ka vigyan.
Chasing clouds, the science of weather prediction.
जलवायु विज्ञान में गहरा गोता, मौसम की भविष्यवाणी की तकनीक और उनके प्रभावों की खोज।
A deep dive into meteorology, exploring the techniques of weather forecasting and their implications.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.